गांधीजी गोलमेज परिषदेला जाण्यासाठी इंग्लंडला निघाले होते. जहाजावर सुद्धा त्यांची प्रार्थना, कताई वगैरे रोजचा कार्यक्रम नियमितपणे चालत असे. इंग्रज मुलं चरख्याकडे आश्चर्याने पाहायची आणि गांधीजी कताई करत असताना त्यांच्या आसपास सुद्धा येऊन बसायची. आपल्या निरागस आणि विनोदी स्वभावामुळे गांधीजी त्या लहान मुलांचे हळूहळू मित्रच बनून गेले होते. पण काही इंग्रज लोक मात्र गांधीजींना
Sample complete. Ready to continue?